द्रविणस्य वः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि दुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
त्वमग्ने वाजसातमम् वर्धन्ति सुष्टुतं सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने देवीरामिव देवास्त्वं परिपूरसि
Was wir unser Selbst nennen, ist nur das Ego. Unser wahres Selbst ist das Göttliche. Die Mutter.